मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. बिरडी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 50 वर्षाच्या काळात समाजाचा जो कायापालट झाला, ग्रामीण भागाचा जो विकास झाला, त्याचे बहुतेक श्रेय सहकाराला जाते. यावरून ग्रामीण आर्थिक विकासाचे एकमेव साधन म्हणजे सहकार चळवळ हेच होय. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, बचत गट इत्यादी माध्यमांद्वारे ग्रामीण भाग आर्थिक विकास घडवू शकला. सहकारी क्षेत्राची ताकद फार मोठी आहे याची जाणीव ग्रामीण भागामध्ये जाऊन पोहोचली. प्यारा, विना सहकार नाही उद्धार हे सहकाराचे सूत्र लोकांना उमगले. आपणच आपला विकास करू शकतो याचे ज्ञान लोकांना झाले, म्हणून आज आपण ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचे पाहत आहोत. ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने उभे राहिले. ग्रामीण भागातील अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला. ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती करू लागले. पर्यायाने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थित सुधारणा झाली. पॅरा, सहकारी संस्था, सहकारी पतपेढ्या, बचत गट कमी व्याजात गरजूंना पैसा पुरवू लागले. सामान्य माणसांची स्वप्ने पूर्ण होऊ लागली. तरुणांना उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळू लागले. स्त्रियांनी सुद्धा सहकाराच्या माध्यमातून महिला सहकारी बँका निर्माण केल्या. स्त्रियांना घरगुती छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करता येऊ लागले. पर्यायाने ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांना खात्रीशीर आर्थिक मार्ग उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या आशा आकांक्षा वाढत गेल्या व त्या पूर्ण होऊ लागल्या. पर्यायाने ग्रामीण माणूस सुधारला. पॅरा, आज समाजात शहरी व ग्रामीण भागात सहकारी चळवळ पूर्णपणे रुजली आहे. शेती सिंचनासाठी, मालाच्या विक्रीसाठी, दुग्ध व्यवसायासाठी लोक एकत्र येऊ लागले आहेत. फक्त आर्थिक समस्या सोडविणे एवढे मर्यादित उद्दिष्ट सहकार चळवळीचे नाही, तर आर्थिक विकासाचे मार्ग विकसित करणे हे मोठे उद्दिष्ट समोर उभे करून सहकार चळवळ पावले टाकीत आहे. सहकार चळवळीवर लोकांचा विश्वास असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ती कामधेनू वाटत आहे. त्यांच्या सर्व गरजांचे निराकरण करणारी अशी ही चळवळ आहे. पूर्वीपासूनच सहकाराचे महत्त्व होतेच, परंतु ग्रामीण भागातील विकासाला खरी चालना मिळाली ती म्हणजे स्वातंत्र्यानंतरच.